आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या आर्थिक भवितव्यासाठी आत्मनिर्भरता आणि स्वदेशीचं मूल्य मार्गदर्शक ठरेल, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. 77व्या प्रजासत्ताक दिनाचा देशभरात उत्साह, नवी दिल्लीत कर्तव्यपथावर होणार दिमाखदार संचलन. देशातल्या स्टार्टअप्स क्षेत्राचा पंतप्रधानांनी मन की बातमध्ये केला गौरवपूर्ण उल्लेख. दिवंगत अभिनेता धर्मेंद्र यांच्यासह 5 जणांना पद्मविभूषण, राज्यातल्या 15 मान्यवरांनाही पद्म पुरस्कार जाहीर. आणि 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारताची न्यूझीलंडवर विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. देशाचं आर्थिक भवितव्य घडवताना आत्मनिर्भरता आणि स्वदेशी ही मूल्य मार्गदर्शक ठरतील असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करताना त्या काल बोलत होत्या. जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगानं वाढ नोंदवत आहे. जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचं ध्येय साध्य करण्याच्या दिशेनं देश वाटचाल करत आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या. जीएसटी प्रणालीमध्ये केलेल्या सुधारणा, नुकत्याच लागू केलेल्या कामगार संहिता यामुळे देशाच्या विकासाला मोठी चालना मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं. देशाला अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर करणारे शेतकरी, देशाच्या सर्वांगीण विकासात योगदान देणारी नारीशक्ती, तसंच जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवणारे देशातले तरुण उद्योजक, खेळाडू आणि शास्त्रज्ञांची त्यांनी प्रशंसा केली. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेलं वंदे मातरम म्हणजे आपल्या राष्ट्रवंदनेचा स्वर आहे असं त्या म्हणाल्या. आपल्या तिन्ही सैन्य दलातील शूर सैनिक मातृभूमीच्या रक्षणासाठी सदैव दक्ष असतात. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्यांनी दहशतवादाला ठोस प्रत्युत्तर दिलं असं सांगून त्या म्हणाल्या.
पिछले वर्ष हमारे देश ने ऑपरेशन सिंदूर के द्वारा आतंकवाद के ठिकानों पर सटीक प्रहार किया. आतंक के अनेक ठिकानों को ध्वस्त किया गया तथा बहुत से आतंकवादियों को उनके अंजाम तक पहुंचाया गया. सुरक्षा के क्षेत्र में हमारी आत्मनिर्भरता से ऑपरेशन सिंदूर की ऐतिहासिक सफलता को शक्ति मिली.
77व्या प्रजासत्ताक दिनाचा आज देशभरात सर्वत्र उत्साह आहे. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य संचलन सोहळा दिल्लीतल्या कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात सुरु होणार आहे. मुख्य सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहतील. युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला फॉन डर लेयन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्वातंत्र्याचा मंत्र वंदे मातरम आणि समृद्धीचा मंत्र आत्मनिर्भर भारत अशी यंदाच्या संचलन सोहळ्याची प्रमुख संकल्पना आहे. विविध राज्यं, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालय आणि विभागांचे 30 चित्ररथ प्रदर्शित केले जातील. महाराष्ट्राचा गणेशोत्सव या संकल्पनेवर आधारित चित्ररथही यात सहभागी होणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचा मुख्य शासकीय समारंभ आज सकाळी 9:15 मुंबईत शिवाजी पार्क इथं होणार आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत आज नागरिकांना उद्देशून संदेश देणार आहेत. आज सकाळी 8:30 दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून तसंच आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सकाळी 9:00 हा संदेश प्रसारित करण्यात येईल. मतदार हा लोकशाहीचा आत्मा आहे, त्यामुळे नवमतदारांनी मतदार नोंदणी करावी असं आवाहन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमात देशवासियांना केलं. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मतदार दिवस साजरा केला जातो, त्यामुळे या दिवसाचं महत्व अधिक असल्याचं मोदी म्हणाले. प्रजासत्ताक दिनी संविधानकर्त्यांना नमन करण्याची संधी मिळणार असल्याची आठवणही त्यांनी करून दिली. देशात वेगानं वाढत असलेल्या स्टार्टअप क्षेत्राचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.
भारत में आज दुनिया का तीसरा सबसे बड़ा स्टार्टअप इकोसिस्टम बन चुका है. ये स्टार्टअप्स लीक से हटके हैं. आज वे ऐसे सेक्टर्स में काम कर रहे हैं जिनके बारे में 10 साल पहले तक कल्पना भी नहीं की जा सकती थी. AI, स्पेस, न्यूक्लियर एनर्जी, सेमीकंडक्टर्स, मोबिलिटी, ग्रीन हाइड्रोजन, बायोटेक्नोलॉजी, आप नाम लीजिए और कोई ना कोई भारतीय स्टार्टअप उस सेक्टर में काम करते हुए दिख जाएगा.
हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काल पोलीस, अग्निशमन दल, गृहरक्षक, नागरी संरक्षण आणि सुधारणा सेवांमधील 982 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील 89 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 31 पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्य पदक, 4 पोलीस अधिकाऱ्यांना आणि सुधारणा सेवा विभागातील 2 कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील 40, अग्निशमन दलातील 4, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक सेवेतील 3 तर सुधारणा सेवेतील 5 कर्मचाऱ्यांनाही उत्कृष्ट सेवा पदकानं गौरवण्यात येणार आहे. 2025 साठीच्या जीवन रक्षा पदक पुरस्कारांचीही घोषणा काल करण्यात आली. महाराष्ट्रातल्या रुपाली कदम यांच्यासह देशातल्या 30 व्यक्तींना जीवन रक्षा पदकानं गौरवण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काल पद्म पुरस्कारांची घोषणाही करण्यात आली. दिवंगत अभिनेता धर्मेंद्र, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती के टी थॉमस, व्हायोलिन वादक एन राजम यांच्यासह 5 जणांना पद्मविभूषण सन्मान जाहीर झाला आहे. एकंदर 13 जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, गायिका अलका याज्ञिक, उद्योगपती उदय कोटक, जाहिरात क्षेत्रातले दिग्गज दिवंगत पियुष पांडे, झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन, अभिनेता ममुटी यांचा समावेश आहे. 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 11 जणांचा समावेश आहे. वैद्यकीय क्षेत्रात आर्मिदा फर्नांडिस, कलाप्रांतात पालघर जिल्ह्यातले तारपावादक भिकल्या धिंडा, अभिनेता माधवन रंगनाथन, लोककला क्षेत्रात रघुवीर खेडकर, दिवंगत अभिनेता सतीश शहा, उद्योग क्षेत्रात अशोक खाडे, सत्यनारायण नुवाल तर सामाजिक कार्यासाठी जनार्दन बोठे, विज्ञान अभियांत्रिकीमध्ये झुजेर वासी, क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि कृषी क्षेत्रात श्रीरंग लाड यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पालघर जिल्ह्यातले तारपावादक भिकल्या धिंडा आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले,
चांगला वाटतं. कसा वाटत? चांगला, मन समाधान आला. हातात अजून दिला नाही पण मन समाधान झाला. कधी ना कधीतरी मिळणारच आहे हे माझा भाग्य समजा. तसा बारीकच्या म्हणजे 10-12 वर्षापासून गाई चारायला लागलो. तेथून तर मी गुरासी वादे वाजवायचा. म्हणजे शरीर पण चांगला आणि मन समाधान होय.
नांदेडमध्ये काल श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या 350 हौतात्म्य वर्षानिमित्त आयोजित हिंद दी चादर या कार्यक्रमाला काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांनी श्री सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचं दर्शन घेतलं. शहीदी समागम कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरुंच्या शहीदीचा इतिहास प्रत्येकाला माहिती व्हावा हा उद्देश असल्याचं सांगून मुख्यमंत्री म्हणाले,
हमारे गुरुजी की शहादत किस लिए हुई ये फिर एक बार उस इतिहास को दोहराने का काम इस कार्यक्रम के माध्यम से हम कर रहे हैं. क्योंकि हम ये मानते हैं कि जब तक भारत का बच्चा बच्चा इस इतिहास को नहीं जानेगा, जो इतिहास को नहीं जानते उनको वर्तमान तो होता है लेकिन उनको भविष्य नहीं होता. अगर भविष्य होना है तो इतिहास भी मालूम चाहिए. और ये जो इतिहास है ये हर घर तक पहुंचाने का प्रयास इस शहीदी समागम के माध्यम से, इस शहीदी संगत के माध्यम से हम लोग कर रहे हैं.
गुवाहाटी इथं 20 षटकांच्या 3रा क्रिकेट सामन्यात भारतीय संघानं दमदार कामगिरी करत न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव केला आणि मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आणि 20 षटकांची मालिका सलग 9व्या वेळी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्यांनी 153 धावा केल्या. भारतानं केवळ 60 चेंडूत त्या पूर्ण केल्या. अभिषेक शर्मानं केवळ 20 चेंडूत नाबाद 68 तर कर्णधार सूर्यकुमार यादवनं 26 चेंडूत 57 धावा केल्या. भारताकडून 3 गडी बाद करणारा जसप्रीत बुमराह सामनावीर ठरला. मालिकेतील चौथा सामना 28 जानेवारीला विशाखापट्टणम इथं होणार आहे. हवामान. उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस, अन्यत्र आकाश अंशतः ढगाळ आणि विदर्भात कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या आर्थिक भवितव्यासाठी आत्मनिर्भरता आणि स्वदेशीचं मूल्य मार्गदर्शक ठरेल, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. 77व्या प्रजासत्ताक दिनाचा देशभरात उत्साह. नवी दिल्लीत कर्तव्य पथावर होणार दिमागदार संचलन. देशातल्या स्टार्टअप क्षेत्राचा पंतप्रधानांनी मन की बातमध्ये केला गौरवपूर्ण उल्लेख. दिवंगत अभिनेता धर्मेंद्र यांच्यासह 5 जणांना पद्मविभूषण, राज्यातल्या 15 मान्यवरांनाही पद्म पुरस्कार जाहीर आणि 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारताची न्यूझीलंडवर विजयी आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.